आकाशवाणी नागपूर नेहा क्षीरसागर आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. एनपीएस आणि यूपीएस अंतर्गत सरकारी कर्मचाऱ्यांनाही खासगीप्रमाणे शेअर बाजारात अधिक गुंतवणुकीचा मार्ग खुला. भविष्यातील राष्ट्रनिर्मितीची प्रेरणा आपल्याला आपल्या इतिहासातून मिळते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं शिववैभव किल्ले स्पर्धेप्रसंगी प्रतिपादन. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतल्या शेवटच्या सामन्यात भारताचा 9 गडी राखून विजय. आणि आगामी 5 दिवस नागपूरसह विदर्भाच्या बहुतांश जिल्ह्यात पावसाचा येलो अलर्ट. आता सविस्तर बातम्या. एनपीएस अर्थात राष्ट्रीय पेन्शन योजना आणि यूपीएस अर्थात युनिफाईड पेन्शन योजनेतल्या सरकारी अधिकारी कर्मचाऱ्यांनाही आता LC75 अर्थात लाईफ सायकल 75 आणि BLC अर्थात बॅलन्स्ड लाईफ सायकल या पर्यायांचा अवलंब करता येणार आहे. आतापर्यंत केवळ खासगी क्षेत्रातल्या कर्मचाऱ्यांना या सुविधा उपलब्ध होत्या. LC75 सरकारी कर्मचाऱ्यांना 75% गुंतवणूक शेअर बाजारात करता येईल. 35 ते 55 या वयोगटात शेअर बाजारातलं गुंतवणुकीचं प्रमाण कमी होऊन सरकारी आणि खासगी रोख्यातल्या गुंतवणुकीचं प्रमाण वाढेल. BLC 45 वर्षांपर्यंत किमान 50% रक्कम शेअर बाजारात गुंतवता येईल. त्यानंतर तिचं प्रमाण कमी होईल आणि रोख्यांमधली गुंतवणूक वाढेल. हे नवे पर्याय खुले झाल्यानं सरकारी कर्मचाऱ्यांना यूपीएस आणि एनपीएस मधल्या गुंतवणुकीसाठी अधिकाधिक मार्ग उपलब्ध होतील. शेअर बाजारातली गुंतवणूक वाढवण्याचा पर्याय असल्यानं त्यांना अधिक परतावा मिळवता येईल. छठ पूजेच्या महापर्वानिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशभरातल्या भाविकांना हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. या पूजेचं सांस्कृतिक महत्व दिवसेंदिवस वाढत असून हा उत्सव साधेपणा आणि संयमाचं प्रतीक असल्याचं प्रधानमंत्र्यांनी समाज माध्यमांवरच्या संदेशात म्हटलं आहे. आजपासून सुरू होणाऱ्या छठ पूजा उत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे मंत्रालयानं 6,000 अधिक विशेष रेल्वेगाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. आजपासून 900 अधिक गाड्या धावतील असं मंत्रालयानं सांगितलं आहे. केंद्र सरकारने अधिक वस्तूंवर GST कमी केलेला आहे. त्यातल्या त्यात ऑटोमोबाईल सेक्टर ज्यात दुचाकी आणि चारचाकीमध्ये GST कमी केल्यामुळे सामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेर असलेल्या वस्तू खरेदी करणे आता सोपे झालेले आहे. केंद्र सरकारने ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये GST कमी केल्यामुळे ऑटोमोबाईल सेक्टरला बूस्ट मिळालेला आहे. सेवा ऑटोमोबाईलचे CEO पंकज जेठानी यांनी आकाशवाणीसोबत संवाद साधला.
भारत सरकारने GST जे रिडक्शन केला हा खूप छान आहे आणि स्पेशली ऑटोमोबाईल सेक्टरला हा खूप बूस्ट देत आहे किंवा भविष्यामध्ये पण देणारच. आता दिवाळीमध्ये पण आम्ही चांगले कस्टमर आमच्या डीलरशिपला व्हिजिट केले. ते 4-व्हीलर साठी इच्छित आहे, ते 4-व्हीलर परचेस करत आहे आणि येणारा भविष्यात पण हे ऑटोमोबाईल सेक्टरला खूप बूस्ट देणार आहे. आता जे लोक 2-व्हीलर बघत होते, 2-व्हीलर घेत होते, आता ते हिम्मत करून 4-व्हीलर वर कन्वर्ट होत आहे. कारण की आता हे GST रिडक्शन आल्यामुळे गाड्याची किंमत कमीत कमी 1,00,000 रुपये 50,000 रुपये किंवा जास्ती पण फरक पडलेला आहे.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या सकाळी 11 वाजता आकाशवाणीच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधतील. या कार्यक्रमाचा हा 127वा भाग आहे. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व प्रसारण सेवा, आकाशवाणी न्यूज वेबसाईट आणि न्यूज ऑन एअर मोबाईल ऍपवर कार्यक्रम प्रसारित केला जाईल. तसंच एअर न्यूज, DD न्यूज, PMO आणि माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या युट्यूब चॅनलवर कार्यक्रमाचं थेट प्रसारण होईल. आपला इतिहास, संस्कृती आणि परंपरा हीच आपली खरी प्रेरणा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन, नेतृत्व आणि कर्तृत्व हे भविष्यातल्या पिढ्यांसाठी मार्गदर्शक आहे. लहान मुलांमध्ये हे मूल्य रुजावे आणि प्रत्येक घरातून शिवाजी महाराजांचा आदर्श पोहोचावा हा या स्पर्धेचा मुख्य हेतू आहे, असं प्रतिपादन केंद्रीय मंत्री गडकरी यांनी केलं.
आपला इतिहास, आपली संस्कृती, आपली विरासत ही आपली प्रेरणा आहे आणि भविष्यातल्या राष्ट्र निर्मितीची प्रेरणा आपल्याला इतिहासातून मिळते. त्यामुळे भूतकाळातला जो इतिहास आहे त्याचं वर्तमान काळामध्ये अध्ययन आणि चिंतन जर केलं तर भविष्य काळात राष्ट्राचा भविष्यातला वेध घेण्याकरता तो इतिहास आपल्याला प्रेरणा देतो.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यांच्या ऐतिहासिक वारसा, त्यांचे शौर्य आणि सांस्कृतिक परंपरा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीतर्फे शिववैभव किल्ले स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून या स्पर्धेचे उद्घाटन नागपुरातील सीताबर्डी येथील सेवा सदन शिक्षण संस्थेच्या परिसरात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे तसंच राजे मुधोजी भोसले व सेवा सदन शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा कांचन गडकरी उपस्थित होत्या. यावेळेला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी किल्ल्यांची पाहणी देखील केली. भ्रष्टाचार निर्मूलनासाठी जागरूकता निर्माण करण्याच्या हेतूनं दरवर्षी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 31 ऑक्टोबर या जन्मदिनापासून दक्षता जनजागृती सप्ताह साजरा केला जातो. यावर्षी 27 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर 2025 या कालावधीत राज्यभर आयोजित होणाऱ्या या सप्ताहात विविध उपक्रम राबवले जाणार आहेत. दक्षता आपली सामायिक जबाबदारी अशी यंदाची संकल्पना आहे. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे.
या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
भारताचा सलामीचा फलंदाज रोहित शर्मा याच्या नाबाद 121 धावांच्या खेळीच्या भरवशावर तसंच विराट कोहली यांना त्याला दिलेली 74 धावांची महत्वपूर्ण साथ यामुळे भारतानं ऑस्ट्रेलियाचा 9 गडी राखून तसंच 69 चेंडू उर्वरित असताना दणदणीत पराभव केला. ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज हेजलवूडनं कर्णधार शुभमन गिलला जेलबाद केलं. गिलशिवाय कुठल्याही भारतीय फलंदाजाला बाद करण्यात ऑस्ट्रेलियाचा संघ अपयशी ठरला. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या एकदिवसीय क्रिकेट मालिकेतल्या अखेरच्या सामन्यात विजयासाठी भारताला 237 धावांची गरज होती. ती भारताने 38व्या शतकात पूर्ण केली. सिडनीमध्ये झालेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियानं नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला पण रेनशॉ वगळता त्यांच्या एकाही खेळाडूला अर्धशतकही करता आलं नाही. 47व्या षटकात त्यांचा पूर्ण संघ 236 धावांवर बाद झाला. हर्षित राणा यानं 39 धावांच्या मोबदल्यात त्यांचे 4 गडी टिपले. नाशिक येथे झालेल्या अखिल भारतीय महानुभाव परिषदेच्या 38व्या अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वज्ञ चक्रधर स्वामींनी दिलेल्या समतेच्या विचारसरणीचे महत्व अधोरेखित केले. रिद्धपूर तीर्थक्षेत्राने मराठी भाषा जिवंत ठेवली असून तेथे स्थापन झालेला मराठी भाषा विद्यापीठ जागतिक कीर्तीचं व्हावं यासाठी प्रयत्न केले जातील असं त्यांनी सांगितलं. महानुभाव पंथाच्या समस्या सोडविण्याचं आश्वासनही त्यांनी दिलं. या कार्यक्रमाला जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, शिक्षण मंत्री दादा भुसे, खासदार भास्कर भगरे आणि अन्य मान्यवर उपस्थित होते. येत्या 28 ऑक्टोबरपर्यंत नागपूरसह विदर्भाच्या बहुतांश जिल्ह्यांमध्ये वादळी पर्जन्यमानाचा येलो अलर्ट देण्यात आला असून या दरम्यान विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाची शक्यता नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागानं वर्तवली आहे. पुढील 5 दिवसांदरम्यान जिल्ह्यात तुरळक ते हलक्या पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी परिपक्व धान, सोयाबीन आदी पिकांची कापणी मळणी तात्काळ पूर्ण करून पीक सुरक्षित ठिकाणी साठवावे असा सल्ला कृषी विभागानं दिला आहे. तसंच कापसाची वेचणी करून ते कोरड्या ठिकाणी साठवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. दरम्यान येत्या काही तासात गडचिरोली, वर्धा, अमरावती, यवतमाळ, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात काही ठिकाणी विजांसह वादळ आणि मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे तर नागपूर, अकोला, चंद्रपूर आणि वाशिम जिल्ह्यात काही ठिकाणी विजांसह वादळ आणि हलका पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून गडचिरोली येथे दुपारी 4 वाजता जोरदार पावसाने हजेरी लावली त्यात एका 10वीच्या विद्यार्थ्याचा वीज पडल्याने मृत्यू झाल्याचे आमच्या प्रतिनिधीने कळवले आहे. गडचिरोली पोलीस दलाच्या एक गाव एक वाचनालय या उपक्रमांतर्गत वांगेतुरी इथं 73व्या सार्वजनिक वाचनालयाचं उद्घाटन पोलीस अधीक्षक निलोत्पल यांच्या हस्ते पार पडलं. स्थानिक नागरिक, विद्यार्थी आणि अधिकारी यांच्या सहभागातून हे वाचनालय उभारण्यात आले असून त्यात स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक ग्रंथ आणि अभ्यासिका सुविधा उपलब्ध आहेत. उद्घाटनापूर्वी विद्यार्थ्यांच्या सहभागाने ग्रंथदिंडी काढण्यात आली. 2023 पासून सुरू झालेल्या या उपक्रमांतर्गत आतापर्यंत 73 वाचनालयं स्थापन झाली असून 205 विद्यार्थी विविध शासकीय सेवांमध्ये रुजू झाले आहेत. जिल्ह्यातील सर्वांगीण विकासासाठी पोलीस दल कटिबद्ध असल्याचं अधीक्षक निलोत्पल यांनी सांगितलं. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. एनपीएस आणि यूपीएस अंतर्गत सरकारी कर्मचाऱ्यांनाही खासगीप्रमाणे शेअर बाजारात अधिक गुंतवणुकीचा मार्ग खुला. भविष्यातील राष्ट्र निर्मितीची प्रेरणा आपल्याला आपल्या इतिहासातून मिळते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं शिववैभव किल्ले स्पर्धेप्रसंगी प्रतिपादन. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतल्या शेवटच्या सामन्यात भारताचा 9 गडी राखून विजय आणि आगामी 5 दिवस नागपूरसह विदर्भाच्या बहुतांश जिल्ह्यात पावसाचा येलो अलर्ट. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र थोड्याच वेळात 6:15 वाजून विविध भारतीवर प्रसारित केलं जाईल. नमस्कार.